आगळा वेगळा नाना, दिलीप प्रभावळकर। नाना बरोबर मी नाटकात एकत्र कधीच काम केलेलं नाही। तसा आम्ही दोघही प्रायोगिक रंगभूमीवरून व्यावसायिक रंगभूमीवर आलो। नाना तेव्हा आविष्कारमध्ये होता आणि मी मतकरींच्या ग्रुपमधून काम करत होतो। त्यावेळचा नाना पुष्कळ लोकांना तितकासा माहीतही नाही। मी मात्र त्याला अगदी पहिल्यापासून पाहतोय। मला आठवतं त्याप्रमाणे त्याचं पहिलं नाटक गौराई। या नाटकात तो ट्रक ड्रायव्हरचं काम करायचा। त्याच्या नाटकाच्या कारकिर्दीतला म्हणजे कॉलेज शिवाय केलेला हा त्याचा पहिला मेजर रोल असावा। त्यानंतर आला अडाण्याचा गाडा नावाच्या गुजरातीतल्या भवई फॉर्ममधल्या नाटकात तो भटजी किंवा सासरा साधारणतः असा काहीतरी रोल करायचा। म्हणजे तो असा स्टेजवर तुरुतुरू चालायचा, जानव्याशी खेळायचा, नाचायचा आणि त्याचा हा रोल नाटकात अतिशय उल्लेखनीय होत असे। कोण आहे हा मुलगा, फार छान काम करतो असं म्हणून त्याचा रोल बघायला आवर्जून प्रेक्षक येत असत। मधल्या कालावधीत त्यानं काही नाटकांमध्ये काम केलंही असेल, पण त्यानंतरचा नाना मला आठवतो तो तेंडुलकरांच्या पाहिजे जातीचे या नाटकामधल्या बबन्याच्या रोलमधला। नानाचा हा रोल खूप गाजला। त्याच्या या भूमिकेमुळे नाना एकदम प्रकाशात आला। या नाटकातलं त्याचं टायमिंग, बेअरिंग, प्रोजेक्शन ऑफ द कॅरेक्टर फार छान होतं। नाटकावरच्या समीक्षेमध्ये सुद्धा नानाचं खूप कौतुक झालं होतं। त्यानं केलेल्या या रोलमुळे तो चटकन लक्षात राहायचा। साधारणतः याच वेळची एक आठवण माझ्याकडे आहे, नानाचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य असं मला आठवतं। त्यावेळी आणि आजही मला त्यानं नट म्हणून व्यक्त केलेली इच्छा चक्रावून टाकते। प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकाचे 100 वर प्रयोग होणं हे त्या काळी जरा अवघडच समीकरण होतं, पण पाहिजे जातीचे या नाटकानं तेव्हा 100 वर प्रयोग केले। 100 प्रयोगानंतर नानानं व्यवस्थापनाला सांगितलं, कृपया मला या नाटकातनं मुक्त करा, कारण आता मला या भूमिकेमध्ये तोचतोचपणा जाणवतोय, माझं काम यांत्रिक होऊ लागलंय। प्रायोगिक आणि त्यातून चालणाऱ्या नाटकातला कोणताही कलाकार असं प्रामाणिकपणे सांगत नाही, आणि सुरुवातीच्या करिअरमध्ये तर नाहीच नाही। त्यावेळी नानाच्या हातात दुसरं कुठलंही काम नव्हतं। हे हौशी संस्थेचं नाटक होतं। त्यानं व्यक्त केलेली ही इच्छा ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं। खरं तर मी त्या संस्थेत नव्हतो। ही बातमी मात्र सगळ्या प्रायोगिक ग्रुपमध्ये पसरली होती। त्याचं हे म्हणणं जेव्हा आमच्या ग्रुपमध्ये कळलं तेव्हा हा कोणीतरी वेगळा नट आहे हे पहिल्यांदा मला जाणवलं, आणि त्यानंतर जो मी नानाच्या प्रेमात पडलो तो अगदी आजपर्यंत। असा हा मोठा नट विविध भूमिकांमधून मी पाहिला। वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर एका छोट्या रोपट्याचा मी वटवृक्ष होताना पाहिला, आणि हे भाग्य फार कमी लोकांना मिळतं। नानापेक्षा तसा मी 5-7 वर्षांनी मोठा। हिंदी चित्रपट सृष्टीबद्दल बोलायचं झालं तर लोकांना नाना म्हणजे एक रेडीमेड पॅकेजच मिळालं होतं। आजही माझं वैयक्तिक मत जरा इतरांपेक्षा वेगळं आहे। हिंदी मराठी चित्रपट सृष्टीत एवढं यश मिळवूनही मला नाना मात्र थिएटरमधला रंगभूमीवरचा नट आहे असंच अगदी प्रामाणिकपणे वाटतं। त्याच्या चित्रपटातल्या सर्व भूमिका बघताना त्याची नाळ अजूनही मला मराठी रंगभूमीशी जोडलेली वाटते। नाटक हेच त्याचं अभिव्यक्त होण्याचं माध्यम आहे असं मला वाटतं। हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये त्याच्याबद्दल लोकांना प्रेम आहे, तितकाच त्याचा दराराही आहे. त्याला ज्या भूमिका पटतात, आवडतात, त्या आणि तेवढ्याच तो स्वीकारतो. पण एक गोष्ट नक्की, त्यानं स्वीकारलेल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी तो त्या भूमिकेचा खूप अभ्यास करतो. त्यांनी केलेल्या विविध अंगी विविध ढंगी भूमिका पाहून असं वाटतं, आणि हे 100% खरं असणार याची मला खात्री आहे. आपल्या मराठी नटांनी बॉलिवूडमध्ये खूप कामं केली आहेत, पण नानानं त्या इंडस्ट्रीवर उमटवलेला ठसा इतरांपेक्षा खूप वेगळा आहे. आपल्या वाट्याला आलेली भूमिका स्वीकारताना तो कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही. प्रसंगी त्याचे मतभेदही होत असणार, आणि ते अगदी स्वाभाविक आहे, कारण भूमिकेचा अभ्यास करूनच हा माणूस पुढे जात असतो. नानांनी केलेल्या भूमिकेच्या अभ्यासाकडे इकडे तिकडे झालं किंवा दिग्दर्शकाला काही बदलावंसं वाटलं तो गोंधळ होणार हे नक्की. मलाही एकदा लोकांना दचकवणं बिचकवणं ओरडणं असं नानासारखं करून बघायचंय, पण मला हेही माहिती आहे की हे माझ्याकडून कधीच होणार नाही, कारण त्यासाठी नानासारखा पिंड असावा लागतो. मला कधी कधी प्रश्न पडतो, आपल्याला हे नानासारखं का जमत नाही? पण एकदा मी हे असं नक्की करून बघणार आहे, अर्थात जेव्हा नाना माझ्या पाठीशी असेल तेव्हा, आणि तेव्हाच. खरं तर हे माझं स्वप्न आहे, आणि म्हणूनच कदाचित मला नानाविषयी खूप अप्रूप वाटतं. सध्या नाना नाम फाउंडेशन नावाची संस्था चालवतो. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबद्दल सहानुभूती असणारे, सामाजिक भान असणारे, थोडंफार कार्य करणारे खूप लोक आहेत, पण धडाडीनं तिकडे शेतकऱ्यांपर्यंत जाऊन प्रवास करून श्रम करून त्यांच्या मागे ठामपणे उभा राहणारा नाना हा एकमेव आहे. मला स्वतःला असं वाटतं, हे नाम फाउंडेशन असं जे नाव आहे आणि संस्था उभी राहिली आहे, ते नानाला नाईलाजानं करावं लागलं असणार. नाम फाउंडेशन लोकांना देणगी देण्यासाठी, फंड उभा करण्यासाठी निर्माण केलेली एक सोय आहे. या कामासाठी मिळतील तेवढे पैसे कमीच आहेत. लोकांच्या पैशाची गरज नसती ना, तर मला खात्री आहे नानांनी हे काम अतिशय गुप्तपणे केलं असतं. यापूर्वीही नानानं असं खूप काम केलंय, पण त्याची कुठेही वाच्यता केलेली नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर बाबा आमट्यांची आनंदवन ही संस्था, बाबांचा तर तो मानलेला मुलगाच आहे हे मी अनेक जणांकडून ऐकलंय. त्याला जेव्हा हे कळलं की बाबा जे काम करतात ते खूप मोलाचं आहे, मोठं आहे, तेव्हा त्यानं झोकून देऊन त्यांच्या कामाला मदत केली. कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्यशील असणं, त्याची जाहिरात प्रसिद्धी यापासनं दूर असणं, ॲक्टिव्हली त्यात सहभागी होणं, हे फक्त नानाच करू जाणे. नानाच्या बाबतीत मला आढळलेलं ऑब्झर्वेशन असं की तो जितका परखड आहे, रोखठोक आहे, फटकळ आहे, तितकाच तो काही बाबतीत आणि काहींच्या बाबतीत डिप्लोमॅटिक सुद्धा आहे बरं का. धूर्त आहे, चलाख आहे. अशा प्रकारचं काम समाजामध्ये करत असताना राजकारण्यांचं त्याच्यामध्ये नाक खुपसणं, क्रेडिट घ्यायला बघणं, अडथळे आणणं, नाना आमचा मित्र आहे असं बिनदिक्कतपणे म्हणणं, त्याच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढून घेणं, त्याचा आपल्या पक्षासाठी उपयोग करून घेणं, या गोष्टी नकळतपणे होऊ शकतात. पण नानांनी या राजकारणी लोकांशी चांगले संबंध ठेवून एक अंतर ठेवलेलं आहे, हे माझ्या दृष्टीने अगदी एक्सेप्शनल आहे. हे त्याच्या डिप्लोमसीचं उत्तम उदाहरण आहे. हे सगळ्यांना नाही जमणार, हे अगदी एक्सक्लुझिव्ह आहे. त्याला तुम्ही चतुराई, मुत्सद्देगिरी असं काहीही नाव द्या, पण याच वेळी तो सर्वांशी खूप छान नातं ठेवून आहे, त्यामुळे तो कोणाबरोबर असूनही त्यांच्यातला वाटत नाही. ही गंमत जी नाना करू शकतो ती मला फार इंटरेस्टिंग वाटते. अगदी हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर हे लई भारी आहे. तो सगळ्यांना आपल्या अगदी जवळचा वाटतो, पण त्याचवेळी तो त्यांच्याशी एक अंतर ठेवून वागतो. हे सगळं मी ऑब्झर्व करत आलो आहे. तसं मी आणि नाना फार वेळ आणि फार वेळा एकत्र आलो आहोत असं नाही, पण हा त्याचा एक दुर्मिळ असा पैलू मला वाटतो. तो किती खरा, किती खोटा, किती चूक, किती बरोबर हे मला माहीत नाही. आणि हे सगळं कशासाठी? स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी? नाही. आपण हातात घेतलेल्या कामात अडथळे येऊ नयेत म्हणून त्यानं घेतलेली ही एक प्रिकॉशन असते. नानाचा साधेपणा, त्याचा दिलदारपणा, त्याच्यात असलेला कॉन्फिडन्स, त्याची सेन्सिटिव्हिटी, हे सगळंच ग्रेट आहे. तो खूप साधा राहतो. फिल्मफेअरसारख्या कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात तो अगदी साध्या कपड्यात असतो. एक प्रसिद्ध नट म्हणून कुठलाच भपका त्याच्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात अजिबात नसतो. मी आहे हा असा आहे, हे तो जसा आहे ना तसंच स्वतःला प्रोजेक्ट करतो. त्यामुळे कॅज्युअल भेटीतला नाना आणि समारंभातला नाना मला एकच दिसतो. त्याचा आत्मविश्वास, दिलदारपणा, त्याची सेन्सिटिव्हिटी ही सगळी खरी खरी असते. नानाचं अनप्रेडिक्टेबल असणं मी अनेकांकडून ऐकलंय, पण मला असं वाटतं की त्याची ही अनप्रेडिक्टेबिलिटी सुद्धा प्रेडिक्टेबल आहे. हीच प्रेडिक्टेबली अनप्रेडिक्टेबल. आणि हा नानाचा आणखीन एक पैलू आहे. अजूनही तो मला माझ्या वाढदिवसाला फोन करतो, विचारतो दिल्या किती वर्षाचा झालास. त्याला वय विचारायला आणि आपलं स्वतःचं वय सांगायला फार आवडतं. खरं तर वय एक वर्षाने वाढत असतं, त्याचं काय किंवा माझं काय? मी त्याच्यापेक्षा मोठा आहे. छोट्याशा रोपट्याचं वृक्षात रूपांतर झालेलं पाहणारा मी त्याचा एक मित्र आहे. असं असूनही आजही मला वाटतं मला नानाकडून शिकण्यासारखं खूप काही आहे.